गण गण गणात बोते मंत्र गर्जुन मुखाने, गण गण गणात बोते मंत्र गर्जुन मुखाने। गुरु गजानन बधा निखाले काशी रोखाने, भक्तानो काशी रोखाने। विठोबा घाटोळ नावत यासे कड़क शासन बनले बहुरंगी, भक्तानो बनले बहुरंगी। घाटोळ बनला नंदकेश्वर शंकर ते महाराज, घाटोळ बनला नंदकेश्वर शंकर ते महाराज। जाणणे होते गजाननाला घाटोळाचे काज, भक्तानो घाटो
भक्तानो नाही धरली भीड़।
बसले मुलास्त
स्वामींची करणी
समयी हुरडा खाण्याला नेता शेतात एके समयी हुरडा खाण्याला नेता शेतात मधमाशाना भिवून माणसे पळून जातात भक्तानो पळून जातात रान पसारा असून सुद्धा राखून ठेवत रान पसारा असून सुद्धा राखून ठेवत मधमाशा त्या असून त्यांना नवत्या हो चावत भक्तानो नवत्या हो चावत नाथांची स्वारी एकदा भेटाया गेली नवनाथांची स्वारी एकदा भेटाया गेली शंभूभूषण ती चिलिमतयाना अर्पण ती केली भक्तानो अर्पण ती केली उधळलेला घोडा एकदा चिडीला येऊन उधळलेला घोडा एकदा येऊन गजाननाच्या चरणापाशी बैसला जाऊन भक्तानो बैसला जाऊन वर्ण हरित तो वृक्ष पाहुनी चिंता वाटली वर्ण हरित तो वृक्ष पाहुनी चिंता हो वाटली गुरुरायाच्या महाकृपेने पालवी फुटली भक्तानो पालवी फुटली महारोग्याने प्रसाद केला घेऊन भक्षण महारोग्याने प्रसाद केला घेऊन भक्षण गजाननानी त्यारोग्याचे केले हो रक्षण भक्तानो केले हो रक्षण नर्मदेच्या महापुराने केली ती घाई नर्मदेच्या महापुराने केली हो घाई जीवदान देण्या स्वतः नदीती प्रगट हो झाली भक्तानो प्रगट हो झाली Thank you. भाद्रपदाच्या पंचमीला काळ भरून आला, भाद्रपदाच्या पंचमीला काळ भरून आला। या जगताचा महारयोगी परलोकी गेला, भक्तानो स्वामी गजानन जाता विश्व दुःखमय झाला, स्वामी गजानन जाता विश्व दुःखमय झाला। साई बाबा बदले माझा गेला गण गेला, भक्तानो गेला गण गेला। समाधीवरती चला भक्तानो फुले ती वाहूया, समाधीवरती चला भक्तानो ती वाहूया। शेगावच्या हो पुण्यभूमीत विसावा घेऊया, भक्तानो विसावा घेऊया। चला भक्तानो बघूया आजला जागृत तीर्थस्थान, चला भक्तानो आज बघूया जागृत तीर्थस्थान। यश म्युझिकचा देव गजानन शेगावचा भगवान, भक्तानो शेगावचा भगवान, भक्तानो शेगावचा भगवान।